93.5 रेड एफएम वर 8:48 झाले तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये अँड
मॉर्निंग नंबर 1 पर 8 के आर में आज का तीन
मध्ये तीन महत्वपूर्ण गोष्टी, त्यातली एक विषारी दारूमुळे 24 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 24 हिंदूंचा मृत्यू झाल्याची घटना पाकिस्तानमध्ये घडली आणि या घटनेमुळे एका अधिकाऱ्याला सुद्धा निलंबित करण्यात आलेलं आहे. होळीच्या सेलिब्रेशनसाठी ही सगळी मंडळी गेली होती आणि त्यांनी एका ठिकाणहून ही विषारी दारू खरेदी केली होती. या घटनेमुळे खऱ्या अर्थानं खूप मोठा चटका बसलेला आहे. पण एक महत्त्वपूर्ण गोष्ट, कुठल्याही स्वरूपाची अफवा पसरवण्याचा प्रयत्न करू नका. प्रॉपर चॅनल थ्रू तुम्हाला एखादी गोष्ट कळाली तरच ती गोष्ट समोर सांगण्याची जराशी प्रकृती कृती आपल्याकडून व्हावी, नाहीतर त्रास होऊ शकतो. दुसरीकडे शहरामध्ये कचऱ्याचे ढीग जरा जास्तच दिसायला लागले आहेत. घंटागाडी कामगारांचं आंदोलन सुरू आहे. दुसऱ्या दिवशीसुद्धा कचरा संकलन करण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे एकूणच ऊन आणि हा घाणेरडा कचरा, या कचऱ्याचा वास वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना पाहायला मिळतोय, भोगावा लागतोय. T20 वर्ल्ड कप कडक मॅचेस सुरू आहेत. कालची न्यूझीलंडची जी मॅच होती, एकूणच पाकिस्तानने लढत प्रचंड दिली पण लढत देऊन काही एक फायदा झालेला नाही आहे. मस्तपैकी जिंकलेली आहे न्यूझीलंड. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एमवर थोडाच वेळात सनम रे का टायटल ट्रॅक आएगा, एन्जॉय करो. उसके बाद एक बहुत इम्पॉर्टंट बात आपको बतानी है, एक खबर जिसका हुआ सब पे असर. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम पर बजाते रहो.